आपली पुढली नोंद आहे चिकोरी. चिकोरी ही एक बहुवर्षायू वनस्पती ॲस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिकोरियम इंटिबस आहे. याच वनस्पतीच्या मुळांची भुकटी सामान्यपणे कॉफीच्या भुकटीत स्वाद आणण्यासाठी मिसळली जाते. चिकोरी ही मूळची युरोपातील असून जगभरात अनेक ठिकाणी दिसून येते. भारतात गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, पंजाब व आंध्र प्रदेश अशा काही राज्यात ही वनस्पती समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीपर्यंत लागवडीखाली आहे. चिकोरीचे झुडूप सरळ सुमारे 1 मीटर उंच वाढते. तिच्या फांद्या मजबूत व कठीण असून सर्व बाजूंनी पसरतात. वरची पाने साधी एका आड एक केसाळ आणि दीर्घ वर्तुळाकृती असतात, तर खालची पाने खंडित असून टोकांना दंतूर असतात. सोटमूळ लांब व मांसल असते. फुले भडक निळी फांद्यांच्या टोकाला गुच्छाने येतात. फळे मऊ एकबीजी अस्फुटनशील असून त्यांभोवती उभे रोमगुच्छ असतात. चिकोरी वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त आहेत. तिच्या मुळांवर प्रक्रिया करून पीठ तयार करतात आणि कॉफीला स्वाद, रंग व कडवटपणा आणण्यासाठी कॉफीच्या भुकटीत मिसळतात. भुकटीला लॅक्टोसिन आणि लॅक्टोकोपिक्रिन या दोन मुख्य संयुगांमुळे कडवटपणा येतो. चिकोरीत कॅफिन नसते, त्यामुळे चिकोरी मिश्रित कॉफीमध्ये निव्वळ कॉफीच्या तुलनेत कमी कॅफिन असते. चिकोरीची कच्ची पाने सॅलड करण्यासाठीही उपयोगी पडतात. चिकोरीचे मूळ मूत्रल पौष्टिक आहे. गुरांना चारा म्हणून तिचा पाला खाऊ घालतात. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.